chinimandi.com पॉडकास्ट।
केनियामध्ये साखर आयातीत वाढ, स्थानिक उत्पादनात किरकोळ वृद्धी होऊन सुद्धा गेल्या वर्षीच्या समान अवधीच्या तुलनेत 2020 पहिल्या चार महिन्यांमध्ये साखर आयात 23% इतकी वाढलेली आहे। साखर संचालनानुसार यावर्षी जानेवारी ते एप्रिलची आयात 184,677 टन झालेली आहे, जी गेल्या वर्षी समान कालावधीत 150,302 टन इतकी होती, ज्यामध्ये यावर्षी पहिल्या चार महिन्यात 23% वाढ झाली। घरगुती साखर उत्पादनाबाबत बोलल्यास ओलपिटोला सोडून सर्व खासगी कारखान्यांनी चांगली उत्पादकता नोंदली गेली। नियमानुसार एप्रिलमध्ये कोरोनामुळे पुरवठा शृंखला प्रभावित झाल्यामुळे आयातीमध्ये 14% घट नोंदवली। समीक्षाधीन अवधीमध्ये एकूण साखर विक्री 193,532 टन इतकी होती, जी गेल्या वर्षी याच अवधीत 180,979 टन इतकी होती, ज्यामध्ये यावर्षी 7% वाढ झालेली आहे। बाजारामध्ये स्वस्त साखरेच्या वृद्धीमुळे साखरेच्या ग्राहक मूल्यात घट दिसून आलेली आहे।